महावीर भगवान. लेखिका डॉक्टर सौ अनुजा कुलकर्णी. वाचन ओजस मराठे. महावीर भगवान. विविध भाषा विविध वेश, फिर भी अपना एक ही देश. आपल्या भारत देशामध्ये अनेक बाबतीत विविधता आहे. भौगोलिक विविधता तर आहेच, पण विविध धर्म, भाषा, उपासन पद्धती, सणवार, आहार, वेश इत्यादी. पण तरीही त्या सर्वात एक समानता आहे, समरसता आहे, समान सूत्र आहे. म्हणूनच साऱ्या धर्मांचा आदर करत इथे एकता नांदते आहे, राष्ट्र नांदते आहे. पण मधल्या काही काळात धर्मांधता वाढली, वर्णभेदांनी डोके वर काढले, धर्माच्या जातीव्यवस्थेच्या नावाखाली कर्मकांड वाढले, यज्ञायागांच्या अतिरेकाने पशुप्राण्यांची हत्या होऊ लागली, हिंसा बोकाळली, लोक व्यसनी दुराचारी बनले. याच काळात समाजाच्या रक्षणासाठी, अहिंसेचा पाठ देण्यासाठी जैन धर्माचा उदय झाला. या धर्माची स्थापना पहिले तीर्थंकर ऋषभदेव यांनी केली, तर भगवान महावीर हे या परंपरेतील 24वे व शेवटचे तीर्थंकर होत. त्याच भगवान महावीरांचा, राजपुत्र वर्धमानाचा हा जीवनप्रवास. मगध आणि विदेह ही त्यावेळची दोन मोठी राज्य होती. वैशालीचा राजा चेटकची बहीण त्रिशला देवी व विदेहातील कुंडलपूर विभागाचा राजा सिद्धार्थ यांचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाट्याने संपन्न झाला. प्रजेविषयी प्रेम असणारा राजा व राजाला परमेश्वर मानणारी प्रजा असा छान मेळ जमला होता. दिवस सरत होते, वर्षे पालटत होती. अशातच एका आनंदमयी पहाटे राणी त्रिशला देवी जागी झाली. तीच एका वेगळ्या उत्साहाने भारून, अनामिक हुरहुर जागवत, पहाटे पडलेली स्वप्ने म्हणे खरी होतात, त्याच उत्साहात त्यांनी आपल्याला पडलेलं स्वप्न महाराज सिद्धार्थांना सांगितलं. स्वप्न कुठलं? ती तर होती स्वप्नांची मालिकाच. एक पांढरा हत्ती, एक पांढरा शुभ्र वृषभ, गर्जना करणारा सिंह, तर कमलासनावर
सॅम्पल कंप्लीट. रेडी टू कंटिन्यू.